झाल सार आखटीत घडलर काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा देवा कसा फास यो तुझा र देवा कसा फास यो तुझा अंधारल घरदार शिवार अनाथ झाला ह्यो तुझा परिवार नकळत काळ कोपला सैर भैर झाला सार आखटीत घडणार काळाड घेऊन गेला देऊन जलमाची सजा देवा कसा फास ह्यो तुझा
सगळी क्रिएशन बाकी त्यांची कलावंतांची सगळी थांबली तरी चालते पण शेतकऱ्यांना जर आपलं पिकवणं थांबवलं ना तर जगाचे वाटलं त्यामुळं फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड.
लागला मनाला घोर सोडाव कोड कस जगाव तू गेल्यावर हो धराव कसार धीर पाहावी कशी वाट ताटा तूट झाल्यावर यतीन काळ जाव घातला सार घाव हरपल वादळात सपनाच एक गाव येशीवर जीव टांगला सैर भैर झालं सार आघटीत घडणार काळाड घेऊन गेला देऊन जन्माची सजा देवा कसा फास यो तुझार देवा कसा फास यो तुझार देवा कसा फास यो
आपली कर्तव्य आणि कायदा जर का गुंडाळूनच ठेवावा लागत असेल तर फायदा काय आपल्या पदाचा.
जीवाची या घुसमट कळल कशी कुणास सरली या सारी आस कुणाच्या हाती चाबूक कुणाच्या हाती लगाम कसा जहरी हुकुम सवाल माझाच मला घडणार काय गुन्हा जखम वलीच आन घाव बस पुन्हा पुन्हा जीवाचा ह्यो डाव मांडला सैर भैर झालं सार आखटीत घडणार देवा कसा फास यो तुझा देवा कसा फास